श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव 65 पहिल्या 2 ओव्या घेऊन झाल्यात. पहिल्या 2 ओव्यांच्या मार्फत जे सुंदर सिद्धांत प्रतिपादित करण्यात आलेले आहेत, ज्या सूत्रांना आपण उकळून मोकळं करण्याचा प्रयत्न केला, ते सर्व सूत्र आपण पाहिले. प्रगटे तव तव न दिसे आणि लपे तव तव आभासे. प्रगट ना लपाला असे न खोमत आजो. या 2 गोष्टी मागच्या 2 ओवीमध्ये आलेल्या होत्या. जेव्हा तो परमात्मा प्रकट होऊ लागला की तसतसा विश्वाचा आभास मावळू लागतो आणि तो परमात्मा जसजसा लपू लागतो तसतसा मग विश्वाचा आभास निर्माण होऊ लागतो. हा एक सिद्धांत. आणि दुसरा, तो परमात्मा प्रगटही होत नाही आणि तो लपतही नाही. त्याचे जाणे येणे जे दिसते ते सगळे मिथ्य आहे, हे अज्ञानजन्य आहे. तो प्रकटला किंवा लोप पावला हे असे जे आपल्याला दिसते, न खोमता जी, जो न खोमता, त्याचे जाणे येणे जे दिसते आपल्याला ते अज्ञान आहे, ते अज्ञानामुळे दिसत असते. आज या चांगदेव 65 तिसऱ्या ओवीला आपण सुरुवात करत आहोत. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. तर आता ही जी तिसरी ओवी आहे, पाहूया या तिसऱ्या ओवीच्या मार्फत कुठले सूत्र बाहेर पडतात आणि त्या सूत्रांना सोडवताना त्याच्या जस्टिफिकेशनसाठी आपल्याला काय काय हाती लागते आणि कशाप्रकारे आपण त्याचं ॲनालिसिस करू शकू. सुरू करूया चांगदेव 65 तिसरी ओळी. बहु जम जम होये तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो. बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो. परमात्मा जसा जसा अधिक प्रकट होत जातो, बहु जवजव होये जसा जसा अधिक प्रकट होत जातो तस तसे हे जग काहीच नाही असे वाटते. म्हणजे जसा जसा आपला देहभाव कमी कमी होत जातो, आत्मभाव वाढत जातो, तसा तसं हे सगळं जग मिथ्या वाटायला सुरुवात होते आणि ही तसं तसं हे सगळं जग लोपत जाते. खरे म्हणजे जग असे वेगळे काहीच नसून जे काही आहे ते सर्वस्वी ओतपोत परमात्म तत्वच आहे. आता याचा जो उत्तरार्ध आहे, या ओवीचा जो दुसरा भाग आहे, काही न होनी आहे अवघाची जो, हा जो दुसरा भाग आहे उत्तरार्ध, हा पूर्वार्ध्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्वार्ध काय? बहु जव जव होये तव तव काहीच न होय. परमात्मा जसा जसा अधिक प्रकट होतो. पंखा आपल्या घरामध्ये असतो, पंखा जेव्हा आला खूप काळपर्यंत ते रेग्युलेटर्स होते. रेग्युलेटर्स पहिल्यांदा पंखा आला तर सरळ बंद आणि चालू स्विच होती, पंखा सुरू व्हायचा नाहीतर बंद व्हायचा. नंतर रेग्युलेटर्स आलेत, रेग्युलेटर्समध्ये 0, 1, 2, 3, 4, 5 किंवा 0, 1, 2, 3, 4 किंवा काही काही पंख्यांमध्ये 5 अशी ती स्पीड दाखवणारे ते खटके होते, ते स्थान होते. ती नॉब 0 केली की पंखा बंद, 1 नेला की थोडा हळू चालू, 2 नेला की त्याच्यापेक्षा जास्त, 3 नेला की त्याच्यापेक्षा जास्त, असं नाही का? आणि नंतर आताच्या काळामध्ये कंटिन्युअसवाले रेग्युलेटर्स आलेत. कंटिन्युअसवाले रेग्युलेटर्समध्ये काय आहे, खाली आतमध्ये एक अशी पट्टी लावलेली आहे जी त्या टचिंग पॉईंटसोबत नेहमी संपर्कात असते आणि जसं तुम्ही गोल फिरवता, जितकं गोल फिरवता त्याप्रमाणे त्याची स्पीड वाढत जाते. त्याच्या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4 नंबर लिहिलेले नाही आहे, ते कंटिन्युअस फंक्शन आहे. बंद किंवा चालू हे डिस्क्रीट फंक्शन होतं आता हे कंटिन्युअस फंक्शन आहे, इथे नंबर लिहिलेले नाही, पण तरी तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर परमात्मा जसा जसा अधिक प्रकट होत जातो, जसं जसं आपण ती नॉब उजवीकडे फिरवतो तसा तसा पंख्याचा वेग वाढतो ना, तसे तसे हे जग मिथ्या वाटत जाते. परमात्मा जसा जसा अधिक प्रकट होतो तसे तसे हे काहीच नाही असे वाटते. आणि खरे म्हणजे आता त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे, काही न होणी आहे अवघाची जो. खरे म्हणजे जग असं काही वेगळं नाहीच आहे, कारण त्या जगामध्ये तर तोच आहे ना बाबा, तोच सर्वत्र व्याप्त असल्यामुळे ते काही वेगळं आहे असं नाही. परमात्मा जसा जसा अधिक कळू लागतो तसतसा या जगामध्ये त्याच्याशिवाय दुसरे काही नाही हे पटू लागते. आता साधं या ग्रुपचंच उदाहरण घ्या ना. ज्ञानेश्वरीच्या आधी एकनाथी भागवत सुरू होता. एकनाथी भागवत ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस या ग्रुपवर मला वाटते 2-3 जण होते फक्त, 2-3 जण होते. हळूहळू वाढत वाढत 25-30-40-50-60-80 लोक गेलीत. पण त्या एकनाथी भागवतानंतर ज्ञानेश्वरी सुरू झाली, पटपट लोक जुडू लागलीत. मग ग्रुप सोडून जाणाऱ्याची संख्या कमी होती. काही दुर्दैवी लोक ग्रुप सोडूनही गेले, मी दुर्दैवी म्हणणार नाही त्यांना, त्यांची आवड, काही सोडूनही गेले. पण बहुतांशी लोक ज्यांनी या ग्रुपवर ऐकलं तर ते चिटकूनच राहिलेले आहेत आणि आणखीन लोक वाढलेच आहेत. तर परमात्मा जसा जसा अधिक कळू लागतो तर काय होतं, या ग्रुपवर ऐकल्याने काय होते, सत्संग होतो. मी तर काही फार बुद्धिमान किंवा फार असा विद्वान नाही आहे, मी तर फक्त त्यात जे काही माऊलींनी लिहिलं आहे ते उघड करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्यामुळे काय होतं की माऊलीचे शब्द अधिकाधिक कळू लागलेत, आणि माऊलीचे शब्द अधिकाधिक कळू लागले तसा तसा या जगात त्याच्याशिवाय दुसरे काही नाही आहे हे पटू लागले. वास्तविक तोच या जगाचा नाम रूप वर्ण आकार या सर्वाने नटून राहिलेला आहे. तोच जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तोच एक व्याप्त आहे. म्हणजे फक्त जिवंत पदार्थामध्येच नाही, चर आणि अचर दोन्ही प्रकारच्या राशींमध्ये तोच व्याप्त आहे. म्हणजे दगड पाषाण झाडं माती ढेकूळ, अरे खरोखर तुम्ही प्रयत्न तर करा, त्या चैतन्याचे व्हायब्रेशन्स तिथेही आहेत. ध्यानाच्या उच्च अवस्थेत गेल्यानंतर तुम्हाला कळू लागेल की पाषाणामध्ये दगडामध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत, नाही का. दगड हा दगड रूपाने आपल्याला दिसतो, पण एका मूर्तिकाराला त्यात दगड दिसत नाही, त्यात त्याला कृष्णाची मूर्ती दिसते. आणि मग तो काय करतो, त्या दगडाला अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू त्याला तासायला लागतो, त्याची क्राफ्टिंग करतो हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने करतो की कृष्ण सोडून बाकी उरलेला कचरा बाहेर पडतो आणि कृष्ण तेवढा तिथे उरतो. आता त्यांनी कुठून कृष्ण आणून टाकला का त्यात, तो तर तिथे होताच. फक्त त्यांनी काय केलं, तो शिल्पकार आहे, आपल्या शिल्पकलेनी त्याला जे दिसत होतं इतर सगळा कचरा, त्या कचऱ्याला किंवा एक्स्ट्रा मटेरियल ते काढून टाकलं आणि कृष्णाची मूर्ती छान सुंदर पद्धतीने उठून बाहेर आली. मग एक आत्मज्ञानी पुरुष त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो, त्याच्यामध्ये कृष्णाचे प्राण टाकतो का, नाही. तो प्राणप्रतिष्ठेची जी पद्धत आहे त्या प्राणप्रतिष्ठेने आपल्या आतील प्राणाची ऊर्जाच त्यामध्ये टाकतो. आता ही प्राणऊर्जा जी होती त्याच्या आत्म्यातून आलेली, ती काही कृष्णापेक्षा वेगळी होती का, कारण आत्मतत्व सारखंच आहे. परमात्मतत्व आत्मतत्व कृष्णामध्ये असलेलं परमतत्व हे तर सारखेच होते ना. म्हणून देवळात गेल्यानंतर त्या मूर्तीजवळ आपल्याला खूप चांगलं वाटते, कारण जेव्हा जेव्हा त्यांनी प्रयत्न करून त्यामध्ये कृष्ण कोरण्याचा प्रयत्न केला, कृष्ण कोरणे म्हणजे कृष्णाचं चिंतन करत करत घन आणि छेनी याच्याने तो ठोकत गेला, त्यामुळे ते कृष्णाचं चैतन्य हळूहळू हळूहळू त्यात उतरलं. तर म्हणून तो काष्टी पाषाणी जळीत स्थळी सर्वत्र तोच आहे. काही न होनी आहे अवघाची जो, काही न करता तो तोच तसाच आहे, अणुरेणूमध्ये तोच भरला आहे. आणि हे हळूहळू अनुभवाने आपल्याला कळून येते. आत्मानुभव व आत्मज्ञान याशिवाय अन्य असे काही वेगळे उरत नाही. चांगदेव महाराजांना नेमके हे आत्मज्ञान नव्हते, बाकी सगळी ज्ञानं त्याच्या ठिकाणी होती. इतर सामान्य लोकांप्रमाणे दिसणारे जग सत्य वाटते, म्हणूनच त्याची सगळी धाव जगातील गोष्टी प्राप्त करण्याकडे लागली आहे प्रत्येक माणसाची. मी महान योगी आहे अशी त्यांना असा त्यांना अहंकार होता बरं का चांगदेवांना. मी महान योगी आहे, माझ्यासारखा योगी कोणताच नाही. मी मोठा शक्तिमान आहे, माझ्याहून शक्तिमान दुसरा कोणीच नाही. हा जो त्यांचा अहंकार किंवा गर्व अधिक पुष्ट होत चाललेलं होतं, कारण त्यांनी 14 वेळा एका शरीरामध्ये एजा केलेली होती. मी माझे मला म्हणजे अहंकार आसक्ती ममत्व त्यांच्या ठिकाणी वाढलेली होती आणि हेच त्या चांगदेवांचे अज्ञान होते. अशावेळी त्यांना माऊलीरूपी सद्गुरू मुक्ताईच्या स्वरूपात प्राप्त होणे हे अत्यंत आवश्यक होते आणि त्यांच्या भाग्याने सर्वांना का झालं नाही, कारण चांगदेवांचं भाग्य थोर होतं. चांगदेव हा कोरा होता, अपवित्र होता, निष्पाप होता. त्याच्यावर जी रेग तुम्ही उमटवाल तशी रेग उमटली असती, इतका कोरा होता. तर त्यांच्या भाग्याने ज्ञानदेवासारखे आत्मज्ञानी आणि सिद्धगुरु त्यांना लाभले आणि दोघांची भेट होताच माऊली ज्ञानेश्वरांनी सर्वात आधी स्वस्ती श्री वटेशू पहिल्या ओळीत जे पहिलं वाक्य पहिलं पद स्वस्ती श्री वटेशू असा त्याच्या कल्याणाचा आशीर्वाद सुरुवातीलाच देऊन टाकला. उरलेल्या या 65 ओव्यांमधून आत्मबोध देण्यास नंतर प्रारंभ केला. ज्ञानोबा माऊली आपल्या अभंग गाथेमध्ये सुद्धा ही गोष्ट लिहितात. ते यांना अनुसरून असेल असं म्हणत नाही मी, पण त्यांच्या या अभंगामध्ये ही गोष्ट आलेली आहे. देखोनी हाव बांधे ते तव नाही होय, आहे ते कही न जाय रे बापा. असे ते दिसो नये नाही ते घेओ पाहे. जे असत नाही ते दिसते आणि जे नाही आहे ते घ्यायची इच्छा होते. थोर काजे विन विटंबले कैसे राया, शिव शिव लटकेची शिणले. ओम नम शिवाय, ओम नम शिवायचा जप. शिव शिव लटकेची शिणले, येणे लटकेनी बहु श्रमविले. आणि साचते लटिके लटिके ते साच लिंगा. जे खोटं आहे ते खरं वाटते, खरं आहे ते खोटं वाटते, हे खून जाण राया. चांगदेवा, ज्याची तू हाव इच्छा धरतोस ना, देखोनी हाव बांधे ते तव नाही होय. चांगदेवा, ज्याची तू हाव किंवा इच्छा धरतोस जगातील पदार्थ ते तुझे नाही आहे आणि तुझ्याजवळ आता जे आहे आत्मतत्व ते कुठेच जात नाही. देखोनी हाव धा बांधे ते तव नाही होय, आही ते कही न जाय रे बापा. जे आहे ते कुठंच नाही जात रे बापा. वास्तविक जे आत्मस्वरूप तुझ्या ठिकाणी आहे ते तुला दिसत नाही असं म्हणायचं आहे माऊलीला. आणि जे केवळ दृश्यमान नश्वर आहे तेच तू घेऊ पाहत असेल. असे ते दिसो नये नाही ते घेऊ पाय. त्यासाठी तू स्वतःची घोर विटंबना करून घेतली. एवढी विटंबना करून घेतली की 100 वर्षे 14 वेळा प्राण अंतराळात लावला. वर गेला, खाली आला, खाली गेला, वर आला. अरे अरे, मिथ्या खोट्यासाठी शिणला तू, नाही का? शिव शिव लटकेची शिणले. अरे अरे, लटकेची शिणले. इतके तुझे सगळे जे आयास प्रयास होते ते सगळे वाया गेलेस. तू दमलास. जे सत्य असून त्याला मिथ्या समजलास आणि जे मिथ्या खोटे आहे त्याला तू सत्य मानलेस. येणे लटकेनी बहुश्रमविले, साचते लटिके लटिते साच लिंगा. तरी आता त्याची खरी खून गाठ ओळख, सावध हो. म्हणून माऊलीने चांगदेवाला स्वस्ती श्री वटेशू, चांगदेवा तुझे आरात दैवत श्री वटेश म्हणजे भगवान शिव स्वतः आहेत, तुझे गुरुही वटेश आहेत आणि तूही श्री वटेशच आहे. म्हणजे देव गुरु आणि शिष्य जर एकच आहेत मग तू वेगळा कुठला? तू स्वतःच परमात्मा आहेस. तुझे शरीर मन बुद्धी तुझे नाम वर्ण आकार हे जे दिसतात ना हे सर्वच्या सर्व नश्वर आहे. तुझं शरीर नश्वर आहे, मनबुद्धी शरीराचे भाग आहेत म्हणून नश्वर आहेत, नाम हे बाहेरून आलेलं आहे नश्वर आहे, वर्ण तू ब्राह्मण क्षुद्र क्षत्रिय वैश्य हे वर्ण हे खोटे आहेत, आकार तुला दिसतो तो फक्त बाह्य आकार म्हणजे हे संघात आहे आणि हे सगळं नश्वर आहे. हे सगळंच्या सगळं एक दिवस संपणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज त्याच्याकडे आत्मस्वरूपाने पाहत आहेत आणि सांगत आहे माऊली त्यांना की विसर पडो संसाराचा, आठवू हो तुझ्या रूपाचा. हे चांग्या हे चांगदेवा तुला संसाराचा विसर पडो, विसर पडो संसाराचा, आठवू हो तुझ्या रूपाचा. येथे नामरूप ठसा हृदयी राहो, तुझ्या हृदयात काय ठेव नेहमी, नामरूप हाच ठसा हृदयात ठेव, बाकी सगळं खोटं आहे. एवढं फक्त तुझ्या हृदयात राहू दे, तुला तुझ्या आत्मस्वरूपाचा आठव होऊ दे आणि संसाराचा विसर पडू दे. विसर पडो संसाराचा, आठवू हो तुझ्या रूपाचा. इथे नामरूप ठसा हृदयी राहो आणि हे बाह्य बाहेरून मिळालेलं जे नाव चांगदेव असेल नाही तर काही असेल, हे बाहेरून मिळालेलं नाव हे मनुष्याचं रूप, दोन पाय दोन हात हे रूप, हा ठसा हे खरं रूप, दोन पाय दोन हाताचं जाऊ दे, पण तुझं सस्वरूप तुझं खरं जे स्वरूप आहे ते मात्र तुझ्या हृदयामध्ये ठासून ठेव. जीवाची या जीव लगा माझी या श्रीरंगा, जीवाची या जीव लगा माझी या श्रीरंगा, गोडी घेऊन या द्वैत नाही पाहोराया. नाही का गोडी घेऊन द्वैत नाही पाहतायत. मग माऊली काय म्हणतात त्याला, जीवाचा जीवलग, मित्राचा मित्र आहे बरं का तू, परममित्र, आत्मस्वरूप श्रीरंग समजत आहे त्याला. माऊलीनी चांगदेवाला इन्फिरियर समजलं नाही किंवा त्याला सबॉर्डिनेट समजलं नाही किंवा त्याला खालच्या पातळीचं समजलं नाही, तू माझ्या जीवाचा जीव लगायस, तू आत्मस्वरूप श्रीरंगच आहे. जीवाची या जीवलगा माझी या श्रीरंगा आणि त्या आत्मस्वरूप श्रीरंगाची गोडी घे, गोडी घेऊन या द्वैत नाही पावराया. ते तूच आहेस आणि त्याच्यामध्ये तू द्वैत पाहू नकोस. वटेश तुझा गुरु तो तूच आहे, वटेश्वर जो भगवान शिवाचं रूप ते सुद्धा तूच आहे. मग तू शिष्य म्हणून गुरु म्हणून किंवा शिव म्हणून, शिव गुरु आणि शिष्य किंवा देव गुरु आणि शिष्य हे सर्व तूच आहेस. म्हणून तू ब्रह्म आहेस, ब्रह्माची पूर्ण मूर्ती आहेस. म्हणून चांगदेवा तू सावध हो असं माऊली या मूवीमधून सांगत आहे. आणि माऊली पुढे म्हणतात, भ्रांत माया सदापै वैरिणी, मारुनी जीवनी जीव ठेवी. भ्रांत माया सदापै वैरिणी हे आपल्याला पण लागू पडतं. माया ही भ्रांती पैदा करते आणि म्हणून माया सर्वांना वैरिणी आहे. मारुनी जीवनी जीव ठेवी, या मायेचा निराश करून जीवनी जीव ठेवी. मायेने भ्रांत होऊन तू तुझ्या आत्म्यालाच विसरला आहेस. आणि इथे चांगदेव नसून इथं आपण सगळेजण आहोत. मायेच्या भ्रांतीमध्ये आपण आपल्या स्वस्वरूपाला, आपल्या स्वरूपाला विसरलेलो आहोत. ही माया, माया जी आहे ती कहा काय आहे, महावैरिणी आहे. माया सदा पै वैरिणी ती महावैरिणी आहे. ती तुला तुझ्या खऱ्या स्वरूपाकडे जाऊ देत नाही. मारुनी जीवनी जीव ठेवी, ती तुला तुझ्या खऱ्या स्वरूपाकडे जाऊ न देता तुला वाटेवरून दिशाभूल करते, ती तुला जीवभावात अडकवून ठेवते. चांगदेवा तू तर सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला आहेस आणि सर्व शास्त्रांचा अभ्यास करून तू विद्वान झालेला आहेस आणि तुला हेही ठाऊक आहे की आदिगुरु शंकराचार्यांनी काय सांगितलं होतं, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मेव नोपरा. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हे सगळं विसरला का चांगदेवा, ब्रह्म सत्य असून हे दिसणारे जगाचे रूप जे दिसते, हा जो आभास दिसतो तो सर्व मिथ्या आहे आणि जीव देखील हा ब्रह्माहून वेगळा नाही। आजची जी आपण तिसरी ओवी घ्यायला सुरुवात केली, बहु जव जव होये तव तव काहीच न होये, याचा पूर्वार्ध आज आपण बघितला। याचं पुढचं एक्सप्लेनेशन परत आणखीन उद्याच्या भागामध्ये येईल, तो भाग सुद्धा सुंदर असेल। आज परत एकदा ही ओवी आपण आपल्या उजळणीसाठी घेऊया आणि नंतर आजचा भाग इथे संपूया।
बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो।
या ओवीचा पूर्वार्ध बहु जव जव होये तव तव काहीच न होये हा जो आम्ही पहिला, आणि याचा राहिलेला भाग उत्तरार्ध तो आपण उद्या घेऊया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।